बानूच्या घराला पाहून रूप बानाईचा तो इहळा झाला, पाहून रूप बानाईचा तो इहळा झाला, झाला बानू पायी धनगारी।
साला बानू पाई धनगरी, देव तू